सात आठ नऊ दहा।
सुन बाई, तू हे काय करते आहेस?
आई पोळ्या मोजते आहे।
घ्या, परिवारासाठी पोळ्या मोजून करतात का?
आई पोळ्या वगैरे अन्न आवश्यकतेनुसारच केल्यानं रेशन आणि ऊर्जा दोन्हीची बचत होते आणि उरलेल्या अन्नाचा कचराही होत नाही।
आम्ही सर्वांनी ठरवलंय ग्रीन गुड डीड स्वीकारायचे आहे, पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करायचंय। पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे जनहितासाठी जारी।